चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सावकारांनी परवाना क्षेत्राबाहेर दिलेलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय। विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं एप्रिल 2015 घेतला होता। या निर्णयानुसार 19 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती। या समितीच्या मंजुरीनुसार 31 मार्च 2018 46,735 शेतकऱ्यांची 55,96,65,000 रुपयांची मुद्दल आणि 10,59,73,000 रुपयांचं व्याज असं 66,56,38,000 रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे। ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जापोटी 1,393 सावकारांना वितरित करण्यात आली होती। या योजनेची अंमलबजावणी करताना 10 एप्रिल 2015 शासन निर्णयातील अट क्रमांक 1-3 परवानाधारक सावकारानं त्याच्या परवाना क्षेत्राबाहेरील व्यक्तीस दिलेलं कर्ज अपात्र ठरलं। त्यानुसार तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांनी कर्जदार शेतकऱ्यांच्या प्राप्त याद्यांच्या आधारावर कार्यक्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं होतं। अशा कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यक्षेत्राची अट एक वेळेस शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार 1 एप्रिल 2015 शासन निर्णयातील परवानाधारक सावकारानं परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेलं कर्ज या योजनेत पात्र राहणार नसल्याची अट शिथिल करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। त्यामुळं परवानाधारक सावकारानं परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यास दिलेलं 30 नोव्हेंबर 2014 कर्ज वैध ठरणार आहे। तसंच याद्यांच्या तपासणी किंवा पुनर्तपासणीनंतर मूळ योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्तीप्रमाणे योग्य असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणास योजनेचा लाभ मिळणार आहे। आजच्या निर्णयानुसार अट शिथिल केल्यामुळं मूळ याद्यांमध्ये समाविष्ट कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रकरण तपासणी किंवा फेरतपासणीनंतर जिल्हास्तरीय समितीनं ज्या दिनांकास कर्जमाफी प्रस्तावास मान्यता दिली आहे त्या दिनांकापर्यंत सावकारास कर्ज आणि त्यावरील व्याज देण्यात येणार आहे। या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2020 मुदत देण्यात आली आहे।